chinimandi.com पॉडकास्ट।
उपकर लागू केल्यानं राज्यातील साखर व्यापाऱ्यांचे होत आहे नुकसान। राजस्थानातील व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार राज्य सरकारला दरवर्षी GST जवळपास 300 करोड रुपयांचं नुकसान होत आहे, कारण ते साखरेवरचा बाजार उपकर हटवत नाहीत, जो जवळपास 44 करोड रुपये राजस्व देतो। याशिवाय राज्यात महागडी साखर केवळ ग्राहकांवर ओझं लादत नाही, तर गुंतवणूकदारांनाही बिस्किटं, कन्फेक्शनरी आणि पेय यासारख्या FMCG उत्पादनांसाठी संयंत्र स्थापित करण्यापासून ही दूर करत आहे। GST लागू झाल्यानंतरही राजस्थानात साखरेवर 1.6% बाजार उपकर लागू होतो। राजस्थान शुगर ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष सत्यनारायण चितलांगिया म्हणाले, जर सरकारला GST राजस्व हवा असेल तर बाजार उपकर बंद करावा, यामुळे साखर व्यावसायिकांचं नुकसान होत आहे। ते म्हणाले, सरकारी आकड्यांनुसार राज्यातील साखरेची आवक गेल्या काही वर्षांपासून कमी होत आहे, खरं तर ती वाढली पाहिजे। हे स्पष्ट आहे की व्यावसायिकांना राजस्थानात आनंद मिळतो, पण कर वाचवण्यासाठी पत्ता मात्र शेजारच्या राज्याचा दिला जातो। ते म्हणाले, राज्य सरकारनं 2018-19 जवळपास 44 करोड रुपयांचा बाजार उपकर मिळाला आहे, पण 300 करोड रुपयापेक्षा अधिक नुकसान झालं आहे। चितलांगिया म्हणाले, आम्ही सरकारकडून बजेटमधून बाजार उपकर हटवण्याचा आग्रह करत आहोत।